Swami, 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 Sw दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्याच्या नामाने त्या उपास्य देवतेला हात मारतो त्याच्यावर अत्यंत विश्वास पाहिजे ही मूळ भावना आहे. स्वामीजी असं सांगायचे की त्याबद्दल प्रवचना म्हटलेले आहे आणि त्याच्या वामनरावना हात मारली काय गोष्टी वामनराव तर वामनरावात फक्त पोट येतात बाकीचे तीन जण भूकूत राहतात हे जसं आपल्या बाबतीत खरं आहे तसं प्रभू रामचंद्रांना समजा आपण सांगणार तर रामचंद्र आपल्याला पोट येणार आहे गोपाल कृष्णांना हात मारली तर ते आपल्याला पोट येणार आहे हा पक्का भाव जर मनामध्ये असेल तर नाम कसं दिसणार अशा सर्व अंतकरणाने आणि पक्क्या विश्वासाने जर नाम घेतलं तिथं तर अंतकरणाचा गतीपणा सगळा मिळून जातो आणि तो माझ्याकरता धावून येणार आहे असा भाव अंतकरणात निर्माण आणि साधक त्याच्याशी लवकर एकरूप होण्याची प्रक्रिया सुरू कठीणपणा सगळा मिळून जायला सुरुवात आणि हा कठीणपणा मिळून जाणं हे ध्यान साधनेला पोषक आहे कारण ध्यानाला बसताना देखील ध्याता आपणच पडली ध्यानरूप वृत्ती माघारी ध्येयद्वै हे अवधारी ध्यानभूतीचा चेतक भेद ध्यान ध्याता या स्थितींची एकरूपता होय जवळ दुसरे पडून आला असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे ध्याता जो आहे म्हणजे आपण ध्येय परमात्मा आणि ते ध्येय मी आहे ही वृत्ती धारण करून बसण आता या बसण्याला देखील अंतःकरण वृत्ती अतिशय सरळ लागते आणि ही सरळ होण्याकरता ते सर्व सकुर स्मरण अनुभव असं ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम सकुरूंचं स्मरण करून मग करणारा करतात कारण ते तर स्मरतेने आदरे सबाई सात्विके दिले जवळ कठीणपणा दिले अहंभावाचे सबाई सात्विके सर्व भावाने तो पूर्णपणे भरून जातो भरून जातो म्हणजे त्याची अंतकरण वृत्ती अतिशय नाजूक अशी गुंतत अतिशय सरळ अशी गुंतत आणि अशा सरळ वृत्तीने जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा ज्ञानेश्वर महाराज तर असं म्हणतात की बसायच्या आधी इंद्रियांची कसं मसं मोडे मनाचे मनपण मोडे मनाची घरी घरे हृदय माझी जे स्वतः झालेलं मन आहे अनेक ठिकाणी आपल्याला वाटतं पण जर आपण सावध नसू तर किती गरीब ठिकाणी ते मन जाऊन तिथे तिथे मुक्त होऊन त्याचे संस्कार घेऊन त्याची भीती खूप मोठी झालेली आहे. जसं भगवानजी चालली असतात एकदम वाटते आणि हे आपल्याकडे मुली आपण पण सगळं देखील मिळत असतो तर त्याची भीती म्हणजे त्या चालीची सगळं कार्यापैकी मागे एवढी होतं एवढं लांब असलेलं ते वस्त्र कार्यापैकी मागे एवढं होत तसं सद्गुरूंचं स्मरण आणि सत्वभावाचा जर उद्रेक अंतःकरणामध्ये जो नाम घेताना होऊ शकतो तर तो धनाच्या वेळी देखील उपयोग करू शकतो. म्हणून स्वामीजी म्हणायचे की धनाची पैसे टाकावी आणि मग वेळ मिळाला तर नामाची देखील बैठक करा, मोठ्या प्रेमाने पूजा अर्चा करा. अगोदर ग्रंथांचा श्रवण मनन हे देखील सद्गुरु मुखातून सततच आणखी वापर करावं आणि मग आपल्या व्यवहारामध्ये करावं ते त्याच्याकरता सगळं तर अंतःकरण किंवा मन हे स्वतः झालेलं आहे आणि ज्याच्यामुळे आपल्या नरदेहाचं ध्येय जे आहे त्याच्याकरता आपण खरं जे शिकायला जे आहे ते इतर न होण्याकरता म्हणून घेऊ शकता. तुका म्हणे इतर लोकांच्या व्यवहारे नको तोडे तुझे प्रवते क्षणोक्षणी हाच करावा विचार सराव या पार नाशी मंत्र देऊ आयुष्य खातो काळ सावधा स्वामीजी हा अभंग अक्षरभूत स्वामींच्या मतामध्ये साधारण दरम्यान आणि त्याच्यावर आयुष्य खातो काळ त्याच्यावर आपलं आयुष्य खाल्लं जातं आपल्याला लक्षात देखील आणि त्याच्यावर मग उपाय काय संत समाज घडवली आवडली सरावली तातडी परमाची तुका म्हणे इतर लोकांच्या व्यवहाराने नको डोळे दिले म्हणून धान आणि नाम हा दोन उत्तम साधना आणि सद्गुरूंचा सर्वात हे करून आपली अंतःकरण गोष्टी आपण सरळ ठेवायला पाहिजे. ही सरळ एवढी आहे तेवढं नामामध्ये आणि तर असं झालेलं ही त्याच्या आणि त्या नामाभोवती फिरणारं मन हे धरणाला बघण्यापेक्षा आपल्याला या कार्यामध्ये ठेवता येईल. कारण आपल्याला धरणाला कसं बघायचं हे सद्गुरूंनी आम्हाला वेळेला सांगितलं आणि आपल्या बरोबर ते स्वस्त आहे. त्यामुळे नामाने जे प्रेम अंतःकरणाला मिळतं तो प्रेमाचा ओलावा मिळतो आपल्या मनाला त्या प्रेमाच्या ओलाव्याने धार हे सहज होत. जसं त्या प्रेमामध्ये विभूषण घातला की न करता मुक्ती तसं नामाच्या प्रेमाचं वंगण जर घातलं तर ध्यानाची साधना ही विना तक्रार विना काया सहज होते. नामाने मनाचं उन्मन व्हायला मदत होते का? मनाचं उन्मन म्हणजे सूर झो दाखवी झालेलं मन सूर झो दाखवी म्हणजे विषयापासून जाडून भगवंताकडे झेपावणारं मन उन्मन याचा आपण पौर तर सूर झो दाखवी म्हणतात. विषयांच्या जडत्वानी जड न राहिलेलं आणि हलक झालेलं तर आधीचं ग्रंथ बघितलं तर अतिशय प्रेमांचं नाम घेतलं आपण सरावा आपल्या आपल्या ठिकाणी आपण त्याचा स्वभाव सगळा मन साठेल असं
नामावरच लक्ष ठेवण्याकरता आपल्याला उपयोगी पडतो. एवढं गुणविशिष्ट
எல்லாமே நம்ம நாம ஈரோடு அணி நாம எல்லாமே அசை தோன்றி சாத்தனா எக்மேகாங்க அத்தியந்த பூரக அசை அணி த்யா மோட்டா பிரமாணி அப்ளகட்னா பிரமாணி பிரவுந்தா த்யா கராவு மனா தரத்தில் அப்பா மனா விருத்த போர்த்த வில்லாவர் சாத்திக்கு பிரத்திருக்கிறார் தகன் நாங்கள் விதி கண்டாயிருந்த அச்சிருக்கின்ற அந்தரத்தில் தசும் பிரதன்ன தெரியா நந்தர் சாத்திக்குள் செய்தி रानामध्ये दू पावली पडता पडता तिथं समोर दूध उभा राहिला की त्या रानाच्या कचरावरती चालली आणि इतका विरास जो होता की त्यांनी पाय उचलले आणि त्यांना लक्षात आले की आता आपण विहिरीत पडणार आहोत तर ते आता म्हणतात की त्यांना पडण्याशिवाय चक्रा काहीही उपाय नाही तर त्यांनी पडायचं त्या विहिरीत तसे संसाराच्या विचाराने आपण दिवसभर इतके जोरजोरात पडत असतो की कधी तिथे जाऊन उभे राहून आता पडतो तर मग पडायलाच लागतो. तसं साक्षीत्वाचा अभ्यास हा आपल्याला स्वामीजींच्या कृपेने जेव्हा सारखं लक्षात ठेवता येईल तेवढं ते मनासारख्या किंवा मनाविरुद्ध घटनांच्या वेळेला जपण्याची शक्यता आहे. मनासारखी गोष्ट घडली तर भरून जातो हा आपला अनुभव आहे आणि मग नंतर कधीतरी आपल्याला किंवा एखाद्या प्रसंगामध्ये इतके खचून आपण जातो की असं वाटत की एवढा गेला असतात शिक्षक दान वजनामध्ये असं समजा मी म्हणत एवढं सगळं नीट करणारा एकदम लहान वजन होऊन जातो कसा कसा रडतो काहीच मला समज नाही इथपर्यंत खाली येतो पण बेटर लेट टाइम नेव्हर या म्हणीसारखं नंतर जरी आठवलं तरी ठीक आहे दुःखापुरी सुख देतो देव कृपाळूपणे असं समर्थन दुःखाचा खूप वेळ भाग राहत पुरण सुख करत नंतर येतात हे लहान जागे चक्रात असतात पण चक्रातच फिरत राहण्यापेक्षा आपण त्याच्यापासून वेगळं व्हावं हा संदर्भ उपयोगी म्हणतात की त्या दोन्ही वेळेला राशिक धर्म म्हणून तो अभ्यास आधी करावा लागेल पण सतत ठेवायचं साक्षित्व ही वृत्ती आहे का असं त्यांनी शोधून विचार तर अभ्यासाने साक्षी होणारी गोष्ट आहे साक्षित्व ही खर तर अभ्यासाने साध्य होणारी गोष्ट आहे साक्षी म्हणजे आपण खर करत होता मनासारखी गोष्ट हिंदी हे त्याला कळलं आणि मनाविरुद्ध गोष्ट नेहमी हे ज्याला कळलं हा या दोन्हीही गोष्टींपासून वेगळा असला तर त्याला समजणार ना तो जर त्याच्यात वाहून जातो तर तो त्या वेळेला पूर्णच राहतो त्याच्यातच वाहवला जातो जसं त्या विरुद्ध पडणारा पडतो तसे वाहवले जातो म्हणून हा अभ्यासाने साठी होणारी गोष्ट आहे आणि हा अभ्यास खर तर साक्षी जर आपण आहोत तर करावा लागतो आणि मी पापी आहे ते कोणाला पडलेलं அண்ணன் மாதிரி சொல்லிடும் आणि इलेक्ट्रिकल करंट असा जर थांबला तर अंधार आहे ते कोणाला कळतं हे देखील मलाच कळतं म्हणजे या दोन्ही परस्पर विरोधी घटनांचे आहे या कळवून मिळणारा किंवा या जगात करता तो मी या दोन्ही गोष्टी प्रश्न बघा म्हणजे मी त्याचा साक्षी आहे म्हणजे मी याच्यामध्ये वाढवला जाणारा नाही आणि सगळं पाठिंबाच आहे पण हे आपल्या ठिकाणी आपल्याला साधनही सिद्ध करू शकतो आणि याच्याकरता कायमचा अभ्यास लागतो एकदम सन्मान धक्क्याने तर असं नाही त्यावेळेला सर्वे सांगतो असं आपण स्वामीजी गेल्यानंतर माझ्या मामा त्याच्यामुळे घेतो त्याच्यावर थोडं आपण विश्लेषण केलं आपण उत्तम असे खोट जाण्याकरता बोलतो म्हणजे तो मनासारखा असला तर कंटिन्युअस होतो आणि मना विरुद्ध बोलतो हे कारण असं आहे की पाहुणीकर उत्तम बोलतो आणि ते असं का बोलू शकतात तर ते प्रत्येक प्रसंगाला आधी सावध होऊन त्या भूमिकेने सामोरे जातात त्यामुळे प्रगतीकरण देखील मग प्रगत आपलं जे प्रगतीकरण आहे ते प्रगतीकरण असं त्या प्रसंगात उचलून दिल्याकरता असत आणि त्यांचं प्रगतीकरण आहे ते असं बाजूला राहून त्या प्रसंगाकडे पाहून उद्या केल्याकरता असत म्हणून आपला आणि त्यांच्या प्रगतीकरणा हा फरक आहे आणि तो अस्तित्वाचा फरक आहे म्हणून मनासारखी गोष्ट घडली आणि मना विरुद्ध घडली तर आपण आपल्या बाबतीत बोलतो आहोत त्यांच्या बाबतीत कायमच मनाविरुद्ध त्यांच्या गोष्टी हे जर फक्त उदाहरण म्हणजे ते आपल्याला कायम सांगत आहे की तेच आहे आणि गेली कित्येक वर्ष म्हणजे 97 पासून आता आपण घरू त्याची कार्य करायला सुरुवात केली 97 पासून त्याच्याही आधी त्यांचीच आधी तुला योग्य वाटतं त्यांना हा निश्चय पाठले आणि त्यांना तू मार्गदर्शन कर असं आहे म्हणजे हे जर मागे आपण नेलं तर त्यांची पासून खरं तर ते सांगतात म्हणजे 2017 आणि आता ही 19 आणि 3 36 वर्ष ते सांगतायत आपल्याला तू तेच आहे आणि आपण त्यांच्या समोर जाऊ म्हणतो मनाविरुद्ध घटनाच घटना आहे त्यांना स्वामीजींनी सांगितलं म्हणून त्यांनी हे करायला सुरुवात केली आणि ते प्रत्येकाला तेच सांगताय केलं केलं प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने तेच सांगताय त्यांची सगळी जर प्रवचनं बघितली सगळी उत्तरं बघितली त्यांचे सगळे संवाद बघितले असतात साधकांबरोबर राशी व्यक्तींच्या कार्यक्रमात त्याचा मूळ जर बेस बघितला तर बेस हाच आहे की तेच आहे आणि त्यांच्या मनाविरुद्ध घटनांची घटना आपल्यातनं निर्माण होणार उत्तर नाही ती मनाविरुद्ध गोष्ट नाही त्यांनी माझं चिंतन मांडलं मी बाकीच्यांवर सुद्धा म्हणतात ही त्यांची मनाविरुद्ध घटनाही घटना आपण रोज त्यांच्या समोर प्रतिपादित करतो आहोत आणि त्यांच्यामुळे आपल्याला खरं तर काही न बोलता हे साक्षी म्हणजे जिंका आहे ठीक आहे होता तुझा जसा वेळ लागेल तुझी जशी धर्म आहे तुझी जशी प्रकृती आहे तसं मी पण होईल हे नक्की बरं का हे म्हणत सांगायला मी विसरत नाही तू जर ठरवली तर म्हणून त्यांच्या मनाविरुद्ध आपल्या प्रश्न सुचला नको वागण्यामध्ये त्याच्याकरता कोणती लोक त्यांची केली. मी जर सावरलं असेल तर त्यांच्या मनाविरुद्ध त्या पद्धतीने वागणार नाही आणि त्यांना सुद्धा होकारायची अपेक्षा आहे. आपण कधीतरी त्यांच्या शूज मध्ये जाऊ त्यांच्या भूमिकेमध्ये जाऊन तर विचार केला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की प्रसिद्धीच्या तारी होणाऱ्या शिष्याला त्याच्या मागेलाच नाही किंवा होणाऱ्या शिष्याच्या ज्या समाधानाच्या तशा एका होकाराकरता ते सांगून राहिलेले आहे तेवढी गोष्ट त्यांच्या मनात आहे आपल्याला करायला तर हे आपल्याला नमोद नमो
तत्पुरुषार्थ सोई
அத்தியாயமே முடியல. அபார கஷ்டம். एक प्रकार की कृतज्ञ होता यदि स्वतंत्र मी रोज ध्यान करता मी रोज नाम घता मी रोज प्रार्थना करता मी रोज श्रवण करता मी सदगुण करता मी रोज ज्ञानेश्वरी वाचत मी आरती पटरी यात्रा करता जग हे तसंच आहे. मी आखरीहून परत आलो की माझं आणि माझ्या शेजारी जो समान बांध आहे त्याचा आणि माझा माझ्या वाडवडिलांपासून चाललेला वाद हा कसा मी यात्रा करून आलो म्हणून तो संपणार नाही. मी ध्यानाला बसलो म्हणून तो संपणार नाही. वाद बाहेरच्या जगताशी असणारा जो संघर्ष जो आहे तो संपणार नाही. आपण समजून घ्यायला पाहिजे की आपण आपल्या शांती समाधानासाठी करतो आहोत आणि असं करत असताना एखाद्यानी जरी प्रार्थना केली की माझ्या साधनेचा परिणाम म्हणून जो पलीकडच्या बांधण्याचा शेतकरी आहे त्याला जरा सत्कृती लाभ तो माझ्याशी न भांडतो आणि माझ्या मनासारखा मला बांध मिळव त्याने आता त्याच्यावर प्रेम न करतो. शेजारचा शेतकरी सोहळा भाऊ करतो ते तुम्ही आणि तुमचा सख्खा भाऊ यांच्यावरून वाद आहेत तर माझ्या साधनेमुळं माझ्या प्रार्थनेमुळं माझ्या भावाची शेती बसतो म्हणजे काय तर मला मिळवतो त्याची त्याचा प्रेम करून देव आपल्या साधनेविषयीच्या धारणा आहेत त्या धारणांबद्दल मी सांगतो की साधनेची धारणा ही नाहीये. उपनिषद प्रार्थना करतात संत प्रार्थना करतात ज्ञानेश्वर महाराजांनी देखील घरांची व्यक्ती सांडो या सत्सर्गी रती वाढो अशी प्रार्थना केलेली आहे. पतायदान मागितलेलं आहे पण ते शेवटी मागणं एवढंच राहिलंय ना सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी पतायदान ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं की मी कुठं कमी पडतोय तेव्हा आपण म्हणतो की माझ्या प्रार्थनेचा थोडं विचार करतोय की मी परमात्मा म्हणजे मी एवढा प्रार्थना करतोय रोज आणि तो परमात्मा काही विचार करतोय का करत नाहीये म्हणजे मी अहंकाराने म्हणतोय का माझी प्रार्थना मी फार मोठी शक्ती संपादन केली आहे म्हणून म्हणतोय. प्रार्थनेचं मूळ जेव्हा जगता करता देखील प्रार्थना तुम्ही करत असेल तेव्हा तुमचा जो विचार परत तुमच्यापर्यंतच पोहोचतो दुसऱ्यावर किती परिणाम करायला खरंच नाही सांगताय. तसा जर करत असता तर भगवान श्रीकृष्णांनी खांद्यावर हात धुवून कर्णाला त्याच्याशी प्रार्थना वजाच बोलले तरी धृतराष्ट्राकडे प्रार्थनाच केली सुरुवातीला की हे काय चाललंय म्हणून मला असं सांगायचं की परमार्थ हा वैयक्तिक शांती समाधानासाठी आहे आणि वैयक्तिक शांती समाधान आनंद प्रेम हे व्यक्तीचा म्हणजे मला गरजेचं आहे. मला त्याचा लाभ झाला की माझ्या अवतीभोवती सोहळ्याला त्याचा लाभ माझ्या स्वभावाचा लाभ होईल त्याच्यावरही कदाचित थोडा परिणाम होईल जर संतांकडे गेले श्रवण केलं तर त्यांना व्यक्तिगत लाभ होईल आणि आता लाभ होता होता जर चांगलं व्हावं एक प्रकारे संतांची इच्छा आहे แต่ต้องถ่ายเริ่มขึ้นในที่ต้องหันไปอีกเริ่มเยอะประสบการณ์เยอะมากY mis hermanas, es muy difícil, mucha felicidad. Pero, al pagar el tipo de esta manera, pues una baja, si me quieres, en mi capítulo de esta manera. Ahí tengo un cosen, Ram Ram, y es un cosen. La gente está, pues, aquí está, no está ahora, la misma que es, ¿no? Ha dado dos, pues, y es, con tu vida, está feliz. आपल्या प्रार्थनेचं आपण काय सांगतो गांधीजींना देखील असं वाटलं की आपण जर उपोषणाला बसतो आणि रामनाम सगळी पण तशा सगळी सगळी झाल्याना त्यांच्या ठिकाणी स्वार्थ भावना आहेत मात्र सुद्धा आहे आणि अशा प्रकारचे वाद आहेत असं एक गुणात्मक विश्व हे आहेच आहे ते अमान्य करता येणार नाही आणि त्या विश्वामध्ये जर आपण सतत ते पाहत वाचत राहिलो आणि त्याचं चिंतन करत राहिलो तर आपलं डोकं पडल्या खेळीत असतात आपल्याला आपल्या वैयक्तिक शांतीची गरज आहे फक्त या ज्या घटना घडतात यावेळेला अगदी तत्वगुणी व्यक्तीपासून ते सर्व व्यक्ती रजोगुणी तमोगुणी तत्वगुणी सगळं समाज माणूस म्हणून अशा या प्रकरणा असतात तेव्हा असं सगळं होत पण त्याचा कृपा करून स्वतःच्या वैयक्तिक परमार्थाशी संबंध जोडू नका असं म्हणत दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक परमार्थाशी संबंध जोडला नाही तरी देखील या घटनांपासून दूर राहू नका या घटनांचा तुमच्या माझ्याशी थेट संबंध आहे जरी दोन दिवस आपण केंद्रामध्ये या पुलवामा मध्ये झालेलं हातानी झालेलं हत्याकांड आहे त्याकरता काही श्रद्धांजली भरली आज सकाळी आपण राष्ट्रीय भावना म्हणून त्याच्यासाठी काही करावं आवाहन देखील केलं साधन जरी असलो तरी समाजाचा भाग आहोत समाजाचा घटक आहोत याची जाणीव आपल्याला असावी पण परमार्थाच्या प्लॅटफॉर्मवरून आपण सगळं करू शकू हे अशक्य जिथं राजकारण पाहिजे तिथं राजकारण पाहिजे त्या ठिकाणी सैन्य बल पाहिजे तिथं सैन्य बल पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांचा जो काळ होता तो खूप सुखर शांतीचा काळ होता राजा रामदेवराय साम्राज्य महाराष्ट्रापर्यंत ज्ञानेश्वर राजा राज्य ते आक्रमण झाल्यानंतर आपल्या देशाची जी प्रतिभूल पण झाली आपण आपली वाचलेली आहे त्याच्यासंबंधी आपण जागरूकतेची राहणं गरजेचं आहे त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय आणि समर्थांचं वाङ्मय संत वाङ्मयामध्ये देखील पडलेला फरक आपण पाहतो समर्थ त्या दोन पाचवे संत होते तर समर्थ वाङ्मयामध्ये देखील त्या तात्कालिक ज्या गोष्टी होत्या आणि अन्याय होता त्याचे पडदाच उमटलेले म्हणून जेव्हा समृद्धी म्हणजे समाजाची समृद्धी असते शांती असते घबराट घबराटीला समाज आलेला असतो तेव्हा त्या समाजावर आक्रमक नसतात तेव्हा हे शक्य असत. आणि जेव्हा आक्रमक समाजामध्ये येतात तेव्हा ही आम्ही भले वैयक्तिक साधनेमध्ये रस्त असावं पण सामाजिक भान आणि सामाजिक जाणीव हीही तेवढी तीव्र असतात. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर व्यक्ती म्हणून एक घटक म्हणून तुम्हाला फक्त पत्ता नाहीये की आपण काय करतो तुम्ही गंभीर याचा अर्थ प्रत्येकाने आता काही तलवार घेऊन तिथं जायला पाहिजे असं नाही पण आपण संवेदना शून्य व्हायला नको. तसंच आपल्या प्रार्थनेमुळं तिथं काहीतरी बदल घडेल अशी भावना करायला तुम्ही जर मला फार काही विषयात करायचं नाही पण माझी खात्री आहे की पुढच्या काही काळामध्ये जे काही तर ते राष्ट्र म्हणून आपला स्वाभिमान वर जाईल असं नक्कीच आहे असं मला अशी माझी खात्री आहे. आणि तसं घडलं पाहिजे कारण आज एका प्रांतात घडतंय ते दुसऱ्या प्रांतात घडू शकत अजून पुढे घडू शकत. आपल्या प्रार्थनेचा उपयोग कोणा असा खरा प्रश्न तर आपल्या प्रार्थनेचा जो उपयोग आहे तो उपयोग होणार असेल किंवा नसेल तरी ती प्रार्थना करायची आहे कारण ती प्रार्थना परत फिरून आपल्याकडे येते. सगळ्याच प्रकारच्या प्रार्थना आपल्याला एक सामाजिक जीवन आहे राष्ट्रीय जीवन आहे एक राजकीय जीवन आहे याचा नक्की भान ठेवा. आणि आपल्या विचाराप्रमाणे आपण त्याच्यामध्ये आपल्या मर्यादित आपल्या प्रत्येकाने जे काही ठरवलेलं आहे तेवढं त्याच्या प्रार्थना करणं तुम्ही असं वाटलं की महात्मा गांधी तुम्हाला मागत नाही आपल्या प्रार्थने अशा हत्या जर थांबणार असत्या आणि दुसरं जर पाहायचं झालं तर प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये स्वतः भगवंतांची पत्नी पडून झाली. हे आता घडत आहे असं नाही, हे फार मोठ्या प्रमाणावर आपल्या समोर असं आलं. पण द्रौपदीला सटपटत म्हणजे ती सम्राज्ञी अन्याय आणि किती वेळावाकड वर्तन याची परिसीमा आणि आपल्याच देशात नव्हे तर सगळीकडे ही कर्मांनीच झालेली आहे. हे असं वाटलं की ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा प्रथम पाश्चात्य लोक गेले तेव्हा तिथं राहणारे जे लोक होते त्यांना त्यांनी सरळ घोड्यापासून फार मारले. आणि मग तिथं ख्रिश्चन धर्मही वाढवला. ते किती एकमेकांशी विसंगत आहेत विचार करा. पण याची चर्चा करण्याचं हे व्यासपीठ नाहीये. आपण याबाबत सावधही असलं पाहिजे. म्हणून मी हे तुमच्यापाशी थोडंभरून बोलतो आहे. आपण सावध असलं पाहिजे, याबाबत आपली मतं असली पाहिजे. त्याच्यात कोणती काय कुठं काही घडेल ते मी आणि माझं आत्मज्ञान असं म्हणणं देखील नाही. आणि मी माझ्या प्रार्थनेने सगळं दुरुस्त करू पाहिजे. बळ आहे त्यांच्यापाशी बळ आहे त्या देशापाशी त्या देशातली जनता सुखांनी राहू शकते. त्यावेळेला देशाचं बळ नाकीचं होत तेव्हा तो देश माझा एवढंच सोडा की त्यांच्या साम्राज्यावर सूर्यशक्ती मावळत नव्हता. त्यांचं जेव्हा बळ कमी झालं तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं. आमच्या प्रयत्नांनी आम्हाला चळवळी नक्की चाललेल्या पण त्यांचं बळ कमी झालं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. इथं जर बलप्रयोग झाला चांगल्या रीतीने आणि तशी मी अपेक्षा करतो तर चांगल्या रीतीने बलप्रयोग झाला तर या गोष्टी चांगल्या स्थितीत राहणार नाही. त्याच्यामध्ये प्रार्थनेपेक्षा बळाचा उपयोग होईल. आणि हे जे बळ आहे हे बळ बळ जे असलं आहे ते आणि संबंधित लोक त्यांनी घेण्याचा निर्णय आपण आपल्याला तर आपल्या प्रार्थने आपल्या मनाची उन्नती आहे. प्रार्थनेशिवाय राहण्यास काय अर्थ आहे? आपण प्रार्थने कधी करावं पण आपण बळाची उद्देशा नको काय बळाकडे दुर्लक्ष नको काय. आणि हा जो आघात आहे तो आपल्या बळावर झालेला आघात आहे. आपलं बळ राहणाऱ्या जवानांवर झालेला आघात आहे. आता असल्यामुळं हा आघात सहन होतो. आम्ही असं वाटतंय की दलाई लामा चीन वेगळ्या वेगळ्या मार्गांनी ब्रेक हा आमचा आहे समजतो. दलाई लामांना देत होता त्यांचं शिक्षमंडळ आलं त्यांच्या सैन्यदी ते गुण प्रयोगाच्या मार्गाला लागलेले लोक होते. परमात्मा ते शांती समाधान अचाट मानवी शक्ती जसं अधांतरी चालता येते का दुसरीकडे जाता येते का दुसऱ्याच्या मनात ओळखता येते का अशा अमानवी शक्तींच्या मागे लागलेला देश होता. त्याला ते परमात्मा म्हणत होते. तेव्हा दलाई लामांनी பேர் கர்த்தாவின் தன்னை சொல்லலாம். தன்னை तो विशिष्ट रंगाचा असेल तर तो प्रामाणिक आहे, त्याचा तमोगुण जास्त असेल तर विशिष्टता हवा आहे, त्याच्या ठिकाणी उदरपणा असेल तर विशिष्ट हवा ते समस्यांनी काय करत त्याचा हेतू बरोबर नाहीये असं त्यांनी सांगितलं काय फायदा झाला, त्या परमात्म्याचा तरी काय फायदा झाला. असं म्हणले की दलाई लामा दुर्गणी घेऊन इकडा आसामचा भाग जो होता तो आणि वेगवेगळे भाग हे मनोरंजन म्हणून त्यांना ब्रिटनकडून दुर्गणी आलेले होते ते पाहत होते आणि लोकांना उपदेश करत असत, पेपर वाचत असत आणि चीन आता काय करणार याची काळजी करत असत. पण यांनी काही झालं नाही. जर बळ असेल तर काही होऊ शकतं, बळ नसेल तर काही होऊ शकत नाही. म्हणून आपल्या प्रार्थनेने तिथं शांती नांदावी अशा प्रकारची भावनिक कल्पना नको धरायला. कारण हा जगतातल्या सत्वरजतमाचा प्रश्न आहे. आपल्या प्रार्थनेने आपण शांत व्हावं, आपण समाधान व्हावं अशी म्हणजे तारतम्य आपल्या जीवनामध्ये आपण नक्कीच आपल्या प्रार्थनेत आपली प्रार्थना आपले विचार आपल्याकडे आज जगतामध्ये त्या भागात तसंच विचार चालत राहील त्या भागामध्ये विषय आहे आणि अशा प्रकारे शास्त्रज्ञ देखील विचार करतात की त्या अन्नामध्येच काही म्हणजे ज्या भूमीने फार हिंसा पकडली आणि प्रत्येक अवजारच सांगत तर तिथं प्रजापरत तशीच तशीच निर्माण होते. त्या भागात शांती प्रियता आहे ही प्रजा तशीच तशीच निर्माण होते. त्याच्यामध्ये निसर्गाचा काही हात असेल का? म्हणजे तिथं उगवणारं धान्य त्याचे गुणधर्म त्याच्यात काही जडल्याची का आहे, संस्कारातून काही येतायची का आहे? आणि त्यांना असं आढळलंय की अफगाणिस्तान सारख्या देशामध्ये एक हजार वर्ष तरी शांतता आणि आणि तिथूनच सगळीकडे भारतातल्या वारंवार तिकडून हल्ले चालले ते लोक हल्ले करून अशा प्रकारे कधीही स्थिती झालेले नाहीये. पण त्यांना ते आज चालाय समजलेलं नाही. त्यांचं रस्तं हे तशाच प्रकारचं आहे. याला उपाय स्वर सामर्थ्य हाच व्यक्त आहे. सामर्थ्य वाढवणं आणि त्या प्रकारे पण त्यांना मॉरल सपोर्ट मिळेल म्हणून ही प्रार्थना आवश्यक आहे. कोणीतरी त्या मेणबत्त्यामध्ये चेष्टा करतात की आम्ही मेणबत्त्या लावून तिथं काय होणार आहे, पण ही सद्भावना आहे. त्या प्रश्नाबद्दल मग ही प्रार्थना करायची तुम्ही जरूर करा. तुमच्या मनामध्ये राष्ट्रच शांती समाधान आणि अन्यायावर बसून की ज्या सगळ्या गोष्टी छोट्या प्रतीकांनी व्यक्त होणार असतील आणि तुमच्या ठिकाणी त्या जिवंत राहणार असतील तर त्या राहणं गरजेचं आहे. त्या मरण तर हे तुमची गोष्ट आहे. थोडा वेगळा प्रश्न आहे पण विचारला गेला की मला आता निवेदन म्हणजे सारखे पार्श्वभूमी निर्माण करायला सांगणार. आपण असं ठरवलेलं आहे की जवान आहे सगळ्या देशांनी ठरवलेलं आहे, फक्त त्यांच्याकरता ही मदत करायची मदत अधिकृत सरकारी अशा खात्यामध्ये आपण करा असं मिळाली. पुण्यात असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असो ज्या संस्था आहेत त्या म्हणतात आमच्याकडे द्या म्हणून असं कोणाकडे न देता प्रधानमंत्र्यांनी देशाकरता म्हणून ज्या योजना केलेल्या आहेत तर त्या जावं म्हणून आपण आपल्या पेटीएममधून सीआरपीएफ मदत करू शकतो. कोणतरी सांगितलं की गुगल पे करायचं पेमेंट करण्या ते त्यांच्याकडे आहे त्यांनी त्याच्यावरून पेमेंट करायला तसंच आपल्या आपल्या इथं येणारा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये बराच मोठा वर्ग हे अशा प्रकारे इंटरनेट पेमेंट न करणार आहे पण आणि करायची इच्छा असते पण जर 100-200 रुपये आपण म्हणले 400 लक्षात तर आपण आपल्या केंद्रामध्ये जे एकत्रित करू म्हणजे 100-200 रुपये 400 रुपये 500 रुपये